आपण अभिषेक बोलतोय परांजपे ओके मध्यंतरी आपण येऊन गेलो होतो बॉर्डर साईड वरती
ऍक्च्युली येऊन गेलो होतो पण अजून काय म्हणजे असं त्याच्यावर चर्चा नाही झाली आहे त्यामुळे मी कळवते तुम्हाला
ओके कारण आता स्टॅम्पिटीचा बेनिफिट पण दिला आहे गव्हर्नमेंटने आता मग 50% स्टॅम्पिटी रिड्यूस केली आहे पहिली 6% होती ती आता 3% आली आहे त्यामुळे तो एक आता इन्व्हेस्टमेंट त्याचा अजून बेनिफिट मिळतो त्याच्यामध्ये
अच्छा अच्छा बरोबर चालेल ना मी मिस्टरांशी बोलते आणि तुम्हाला एक 2-3 दिवसात कॉल
हो चालेल
चालेल ओके